శ్రీచైతన్యా మనోభిస్తం స్థాపితం స్వయం రూపా కదా మహ్యం దాతి ప్రాంతికం వాంఛా కల్పాతరుభ్యశ్చ కృపా సింధుభ్య ప్రతీతానాం పవనేభ్యో వైష్ణవేభ్యో నమో నమః. నమో విష్ణుపదాయ కృష్ణప్రేష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తివేదాంత స్వామీతి నామినే. నమస్తే సరస్వతీదేవే గౌరవాణీ ప్రచారిణే నిర్విశేష శూన్యవాణి పాశ్చాత్యదేశకారిణి శ్రీకృష్ణ చైతన్య ప్రభో నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధ శ్రీగా పదౌర్ భక్తరుంద హరే కృష్ణ రాజు విద్యా రాజగుజం పవిత్రమిదముత్తమం ప్రత్యక్ష అవగమం ధర్మం సుఖం కర్తుం అవ్యయం. ప్రత్యక్ష భగవాన్ శ్రీకృష్ణ భగవద్గీతేశ్వరి కా సంతత్ రాజు విద్య సర్వ విద్యా జగామధ్య ఆపల్యాలా ప్రాప్త హోవు శకతాత్. परंतु राजविद्या ही प्रत्यक्ष आपल्याला भगवंत देतात, त्याचं कारण आपण ती कुठेही प्राप्त करू शकत नाही. राजगुह्यम आणि अतिशय गोपनीय असं ज्ञान आहे. कोणालाही असं वाटत असेल की एकदा भगवद्गीता वाचली तर मला कळेल म्हणून भगवान म्हणतात की राजगुह्यम पवित्रम, हे अतिशय पवित्र असं ज्ञान आहे. आणि त्यासाठी भगवान सांगतात की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला असं देतो आहे की जे तुम्हाला कुठेही प्राप्त होणार नाही. आणि ते म्हणजे काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी या चार दोष जे आहेत, दुःख दोषानुदर्शनम अनिश्चम असुखम दुःखालयम अशाश्वतम. भगवान सांगतात भगवद्गीतेमध्ये बाकी सगळ्या विद्या तुम्ही प्राप्त कराल, परंतु त्या विद्येनं तुम्ही जन्म मृत्यू जरा व्याधी किंवा जी दुःख आहे ती दूर करू शकणार नाही. आणि म्हणून मनुष्य जीवनाचं हे ध्येय नाही आहे की आहार निद्रा भय मैथुनांचं सामान्य तर पशुवीर न राहणार. धर्मविषयामधील विशेष धर्मविना पशुवीर न राहणार. केवळ आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी आपण मनुष्य जीवनामध्ये करत राहतो, परंतु हेच केवळ मनुष्य जीवनाचं ध्येय नाही आहे. आपल्यासारखे बुद्धी नसलेले पशु पण ते आपल्यापेक्षा चांगलं करू शकतात. म्हणून धर्महितेशामध्ये तो विशेष आहे, धर्म हा विशेष आहे. आणि त्यासाठी धर्महीन पशुवीन राहणार, जो धर्मानं वागत नाही तो माणूस पशुवीर समानम पशुसारखा आहे. आणि त्यासाठी धर्म म्हणजे काय, की धर्मस्तु साक्षात भगवत संतम, प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेला मार्ग, प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेला नियम जो आहे त्याला धर्म असं म्हणलेला आहे. आणि हा धर्म तर्को अप्रतिष्ठ श्रुतयोग भिन्न नैको मुनिर्यस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्त्वं निहाय गुहाय महाजनेन गतास्य पंथा. धर्म हा तर्काने जाणता येत नाही, धर्म हा लोक निर्णया लोकांची मतं ऐकून आपल्याला जाणता येत नाही. आणि कुठल्या तरी एका व्यक्तीचं मुनीचं किंवा साधूचं एक वचन प्रमाण म्हणून धरता येत नाही. आणि त्यासाठी आपण पाहतो कलियुगामध्ये लोक जे भगवद्गीतेवरती सुद्धा प्रवचन करतात तर्काने करतात किंवा निर्णया लोकांचा ऐकून किंवा स्वतःच मत प्रमाण म्हणून सांगतात. आणि ते लोक कृष्णाला काय सांगायचं आहे ते मात्र कधीच सांगत नाही. कृष्णाच्या नावाखाली भगवद्गीतेच्या नावाखाली स्वतःला काय सांगायचं आहे सांगतात. आणि त्यासाठी महाजन विन गता असं म्हणता, महाजन ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपण पत्करला पाहिजे. आणि हे महाजन कोण आहेत, द्वादशेतानी महाजन हे द्वादश बारा महाजन आहेत, जे भगवद्गीतेवरती किंवा वेदांतावरती किंवा अध्यात्मावरती अधिकारी व्यक्ती आहेत. आज कोणीही व्यक्ती उरतो आणि अधिकार अध्यात्मावरती बोलायला लागतो. म्हणून बारा व्यक्ती ज्या आहेत, या भीष्म प्रल्हाद जनक त्यानंतर शिव रुद्र चतुष्कुमार असे हे बारा द्वादश महाजन. आणि या महाजनांनी जो मार्ग सांगितलेला आहे आणि त्यांनी कुठला मार्ग सांगितलेला आहे, भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान जे सांगतायत तेच त्यांनी फक्त प्रवचन म्हणजे पुन्हा सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी भगवान आपल्याला सांगतायत की हा भगवद्गीता जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला कशी समजेल, पूर्ण भगवद्गीता थोडी समजेल कोणाला पण, पण पूर्ण सत्वत जशी आहे तशी ती कुणाला समजेल. एवं परंपरा प्राप्त निर्मून राजर्ष विधू, केवळ परंपरेतून चालत आलेल्या व्यक्तीकडनं आणि केवळ परंपरा उपयोगाची नाही आहे. भगवान सांगतात की सदैवाय मया चेत योग प्रोक्त पुरातम भक्तोसिने सखा चेती रहस्यम हे सत उत्तमम. सगळ्या अज्ञानातून सगळ्या अंधकारातून बाहेर काढणारं देश उत्तम ज्ञान मी तुला सांगतो याचं कारण का दोन पात्र तयार अर्जुनाकडे बघतो तिने सखा केली तू बघताय आणि सखा म्हणून मी तुला रहस्य मिळतो समाज भगवद्गीता हे रहस्य आहे आणि ते आपल्याला केव्हा समजेल ज्यावेळेला अर्जुनासारखा आपण भक्त बनू ज्यावेळेला अर्जुनासारखा आपण भगवंताचा नित्य सेवक बनू त्यावेळेला हे रहस्य आपल्याला समजत जाईल आणि त्यासाठी भगवान सांगतायत की ही परंपरा जी आहे हे सर्वात महत्वाचं आहे आणि भगवंताने हे ज्ञान आपण पाहिलं पद्मपुराणमध्ये सांगितलं आहे व्यासदेव सांगतात की स्त्री ब्रह्मरुद्र सनका वैष्णव परमा मता मंत्राय विनाय मंत्रस्य निष्फल मता मंत्राय विनाय भगवद्गीतेतलं ज्ञान किंवा अध्यात्म ज्ञान आपण जर या संप्रदाया व्यतिरिक्त कुणाकडे प्राप्त करायचा प्रयत्न केला निष्फल मता आपल्याला फळ प्राप्त होणार नाही म्हणून चार संप्रदाय सांगितले आहेत स्त्री ब्रह्म रुद्र सनक स्त्री म्हणजे लक्ष्मी ब्रह्मा शिव आणि चतुष्कुमार तर ब्रह्मा भगवान सांगतात की तद्विधी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना तद्विधी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विधी आहे उगाच आपण 40 रुपयाची भगवद्गीता घेतली तर आपल्याला भगवद्गीता समजत नाही आज लोक सगळे समजा माझ्याकडे भगवद्गीता आहे मला भगवद्गीता समजेल परंतु ती पहिली आहे पहिली पायरी आहे भगवद्गीता आपल्याकडे असणं पण त्याच्यानंतर जी काय आहे प्रणिपात येणं शरण गेलं पाहिजे परिप्रश्नेनं सेवया आपण ज्या तत्वदर्शी गुरु आहे त्याच्याकडे जाऊन परिप्रश्नेनं प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याची उत्तरं तो कशी देईल श्री भगवान वाच भगवान जे सांगतायत त्याच्याप्रमाणे आपलं मत किंवा तर्क किंवा लोक काय सांगतायत ते तो सांगणार नाही आणि त्यासाठी भगवान सांगतायत की ज्ञानीनं तत्वदर्शिना त्याने जे मी सांगतोय हे ते ज्ञान तो पुन्हा सांगतोय तत्वदर्शिना नुसतं सांगतोय नव्हे त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यासाठी तस्मात गुरु प्रपद्यंते जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णाते ब्रह्मसौक्ष्यम अनंतम तस्मात गुरु प्रपद्यंते गुरुला शरण गेलं पाहिजे कशासाठी जिज्ञासु श्रेय उत्तमम आज गुरुला लोक शरण जातात आणि ते तथाकथित गुरु आणि त्यांच्याकडे जाणारे ही तथाकथित शिष्य म्हणून जिज्ञासु श्रेय उत्तमम उत्तम जिज्ञासा करण्यासाठी आणि ही उत्तम जिज्ञासा काय आहे असा असो ब्रह्म जिज्ञासा मी कोण आहे आणि मी कोण आहे आपल्याला कोण सांगणार ज्यांनी आपल्याला बघितलेलं आहे की जो आपल्याला पालन करतोय अशी व्यक्ती आपल्याला सांगू शकेल आणि ती म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती घेतो आहोत त्याचं कारण का की साधारणतः मनुष्यामध्ये चार प्रकारचे दोष आहेत एक आहे भ्रम आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत आपण आहोत आत्मा आपण सगळेजण आपण स्वतःला समजतो आहोत शरीर त्यानंतर आपण सगळेजण चुका करतो आहोत सगळेजण आपण फसलेलो आहोत आणि दुसऱ्यांना फसवतो आहोत आणि आपली सगळी इंद्रिय ही अपूर्ण आहे मनबुद्धी सहित आणि म्हणून आपल्याला सत्य काय हे अजिबात कळत नाही परंतु भगवान अर्जुनाला सांगतात की वेदाहम समतीताने वर्तमान आणि अर्जुना भविष्याने जे भूतानी माम सुवेदन कश्चिन मला सगळं ज्ञान आहे पहिलंही ज्ञान आहे पाठीमागे काय झालं याचं ज्ञान आहे आता काय होतं याचं ज्ञान आहे आणि पुढे काय होणार आहे याचंही मला ज्ञान आहे आपल्यापैकी कुणीही व्यक्ती अशी नाहीये की हे सगळं आपल्याला ज्ञान आहे आणि म्हणून भगवान अर्जुनाला हे ज्ञान देत आहेत आणि म्हणून ह्याला सनातन ज्ञान म्हटलेलं आहे आणि राजविद्या म्हणण्याचं आणखी एक कारण आहे की बाकी सगळ्या विद्या ज्या आहेत या आपण पाहतो की कालांतरानं बदलत जातात परंतु भगवंतांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते बदलत नाही आणि म्हणून ह्याला सनातन धर्म असं म्हटलेलं आहे तर जे बदलत आहे ते सनातन असू शकत नाही आणि जे सनातन आहे ते कधी बदलत नाही म्हणून भगवद्गीतेमध्ये जे भगवान ज्ञान सांगतायत ते सनातन आहे आणि आपण जे ज्ञान प्राप्त करतो किंवा सांगतो हे ज्ञान चार दोषाच्या मध्ये आहेत म्हणून ते नित्य बदलत राहतं त्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे हे सनातन ज्ञान असल्या कारणानं ते नित्य आहे त्यासाठी अर्जुनाला हे ज्ञान सांगतायत ही विधी आहे तत् विधी पण पाहते ना शरण जा आणि म्हणून आपण पाहिलं की जसं सामान्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्रोफेसरकडे म्हणजे गुरुकडे जाण्याची आवश्यकता आहे त्यानंतर आपण संप्रदाय युनिव्हर्सिटी बघतो आहे की नाही त्यानंतर अभ्यासक्रम हे तीन महत्वाचे आहेत त्याप्रमाणे भगवद्गीता समजून घ्यायचं असेल किंवा अध्यात्मज्ञान समजून घ्यायचं असेल तर गुरु साधू आणि शास्त्र या तीन महत्वाच्या आहेत तर नुसता संप्रदाय महत्वाचा नाही नुसता गुरु महत्वाचा नाही नुसता अभ्यासक्रमही महत्वाचा नाही तर आपला अभ्यासक्रम आहे भगवद्गीता आणि परंपरा आहे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माला सांगितलं तेने ब्रह्महृदया आदि कवये मुह्यंती यत् सूर्या प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आज ब्रह्माला सांगितलं ब्रह्मानी नारदाला नारदानी व्यासाना व्यासांच्या परंपरेमध्ये मध्वाचार्य पुन्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःचीच भक्ती कशी करायची शिकवण्यासाठी पुन्हा भगवान चैतन्य महाप्रभू या रूपानं आले त्यानंतर षड्गोस्वामी भक्ती विनोद ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती आणि या सर्व जगामध्ये ज्यांनी भगवद्गीतेचा प्रचार केला आणि कृष्ण भक्तीचा प्रचार केला ज्ञानाचा प्रचार केला ही व्यक्ती म्हणजे परमपूज्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या परंपरेमध्ये आपण ही भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून ही भगवद्गीता जी आहे याच्यामध्ये भगवान
स्वतःबद्दलच माहिती देत आहेत. आजकाल लोकांना विचारा की हा माझा भगवंतावरती विश्वास आहे, पण कोण आहे भगवंत त्यांना कल्पना येत नाही. आणि म्हणून याचं कारण का, की सरकार आपण समजायचा प्रयत्न करतो आणि त्याचसाठी स्वतः भगवंत स्वतःची ओळख करून देत आहेत. आणि म्हणून कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की भगवान कुणाला म्हणतात, ऐश्वर्याचे समग्र यशस्य वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्य शिव शण्णा भगवती गणा, यश बल वैराग्य सौंदर्य आणि त्यानंतर या ज्या सहा गुण आहेत, हे सहा गुण ज्याच्याकडे संपूर्णपणे आहेत, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णपणे आहेत, अशा व्यक्तीला भगवान म्हटलं. आणि ती व्यक्ती कोण आहे, स्वतः भगवान श्रीकृष्ण. आणि त्यानंतर आपण परमेश्वराची व्याख्या पाहिली, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिराधिर गोविंद सर्व कारण कारणं. परमेश्वर कुणाला म्हणतात, की जो सगळ्यांच्यावरती नियंत्रण करतो, ज्याला नियंत्रण करणारा दुसरा कोणीही नाही, अशी व्यक्ती म्हणजे परम ईश्वर. आणि सर्व कारण कारणं, सगळ्या कारणांचं ते कारण आहे, त्यासाठी ही व्यक्ती जी आहे ह्याला परम ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि परमात्मा आपण सगळेजण आत्मा आहोत, परंतु अर्जुनाने कसं भगवंताला स्वीकार केलेला आहे, परब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू. तू कोण आहे, परब्रह्म आहे. आपण सगळेजण ब्रह्म आहोत, आत्मा आहोत, परंतु भगवान परमात्मा आहे, परब्रह्म आहे. परब्रह्म परम धाम भगवंताचंही धाम आहे, पवित्र भगवान पवित्र आहे, आदिदेवम भगवान सगळ्या देवतांचेही मूळ आहेत, अजम म्हणजे अजन्मा, विभू म्हणजे त्याची शक्ती अचिंत आहे, आपल्या कल्पनेने त्याची शक्ती आपल्याला समजू शकणार नाही. आणि म्हणून आपण पाहिले की भगवान कुणाला म्हणावं, त्यानंतर परमेश्वर कोण, भगवंत अवतार कशासाठी घेतात, धर्म संस्थापनार्थ आहे, संभवामी युगे युगे धर्माची संस्थापन करण्यासाठी. आणि याच्यासाठी भगवंतांनी घेतलेले अवतार आणि याच्या पुढे अवतार होणारे जे अवतार आहेत त्याच्याविषयी आपण व्यासदेवानी ज्याचं वर्णन केलेलं आहे की कृष्ण ही अवतारी आहे आणि बाकी सगळे अवतार आहेत. आपण उदाहरण दिलं, दीपा चिरेरे वेदशांतर अभिपेतम, एक दीपा म्हणजे एक मेणबत्तीने आपण 10 मेणबत्त्या जशा पेटवतो, म्हणजे पहिली मेणबत्ती जी आहे ही महत्वाची आहे. आणि ती कोण आहे, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, आणि म्हणून त्याला अवतारी म्हणलेला आहे. आणि बाकी सगळे अवतार आहेत. आणि ह्याला प्रमाण काय आहे, स्वतः व्यासदेवान सांगितलं की येते अंश कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रादी व्याकुलम लोकं मृगयंती युगे युगे, येतेच अंश कलापुंस, बाकी सगळे हे अवतार अंश आहेत किंवा कला त्याचे विस्तार आहेत, परंतु कृष्णस्तु भगवान स्वयं, कृष्ण हे स्वयं भगवान आहेत. आणि त्यासाठी आपण पाहिलं हे भगवंताचे अवतार, सहा प्रकारचे अवतार आहेत. आणि हे भगवान सच्चिदानंद यांचं शरीर आहे, सच्चिदानंद विग्रह. आणि आपण शेवटी पाहिलं की आपण सर्वजण त्या भगवंताचे अंश आहोत, नमई वांसो जीवलोके जीवभूत सनातन, आपण सगळेजण त्याचे अंश आहोत. आणि आजच्या प्रवचनामध्ये आपण पाहू की आपण कोण आहोत आणि हे कुणाकडनं आपण समजून घेणार आहोत, भगवान श्रीकृष्ण ज्याचा आपल्याशी नित्य संबंध आहे. त्याचं कारण आपण पाहिलं की पितामहस्य जगतो धाता माता पितामह, आपल्या सर्वांचा पिता तो आहे. आता एखादा लहान मुलगा आपल्या वडिलांना विसरू शकतो त्याच्या वांडपणामुळे, परंतु वडील मात्र त्याला लक्षात ठेवतात. त्याचप्रमाणे आपण सगळेजण भगवंताचे पुत्र आहोत, भगवंताचे अंश आहोत, परंतु आपल्या वांडपणामुळे आपल्या अहंकारामुळे आपण भगवंताला विसरलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवंतच आपल्याला आपली ओळख करून देत आहेत. ज्यावेळेला अर्जुन नम्रतेने भगवंताकडे गेला, कार्पण्य दोष पौरत स्वभावा पृथ्वी प्राण धर्म संपूर्ण चेता यथेहम शाम निश्चितम रोहित अन्मे शिष्यस्ते हम शादी महात्मा प्रपन्नम, भगवान हे कृष्णा मला कळत नाही धर्म काय अधर्म काय नीती काय अनीती काय खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय बरं काय वाईट काय, त्याच्यामध्ये माझा पूर्ण गोंधळ झालेला आहे. आणि यथेहम शाम निश्चितम रोहित अन्मे माझं हित कशामध्ये हे तू सांग, शिष्यस्ते हम शादी महात्मा प्रपन्नम मी तुला शरण आलेलो आहे. आणि असं भगवंताला शरण गेल्यानंतर, आणि याच्या अगोदर भगवंताला अर्जुन काय सांगत होता, विषाद करत होता की हे माझे बंधू आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे मामे आहेत, हे माझे चुलता आहेत, हे माझे मित्र आहेत. आणि म्हणून अर्जुन तोपर्यंत काही बोलले नाहीत, आणि हे सगळं अज्ञान आहे. आणि ज्यावेळेला भगवंताला एवढं सगळं प्रेम असून सुद्धा अर्जुन गोंधळामध्ये होता, आणि ज्यावेळेला भगवंताला तो शरण गेला शादी महात्मा प्रपन्नम, त्यावेळेला भगवंतांनी त्याला सांगितलं अशोच्या अनुशोच्यस्तम प्रज्ञावादांश वासते गतासून गतासून तिला अनुशोचंती पंडिता, तू पांडित्यपूर्ण भाषण करतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतोय, लोक याच्यामुळे खुश होतील, परंतु याचा शोक करणं योग्य नाही, अशा गोष्टीबद्दल तू शोक करतोय. कशाबद्दल अर्जुन शोक करत होता, त्याच्या देहाशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल अर्जुन शोक करत होता. आणि म्हणून भगवान सांगतायत त्याला की ज्याच्याबद्दल तुला शोक केला नाही पाहिजे त्याच्याबद्दल तू शोक करतोय. वास्तविक नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सता, जे सत्य आहे ते कधी बदलत नाही आणि बदलत जे चाललेलं आहे ते कधीही सत्य असू शकणार नाही. आणि हे तत्व भगवद्गीतेमध्ये फार महत्वाचं आहे, कारण सत्य काय आहे हे आपल्याला केवळ भगवद्गीतेमध्ये कळणार. आणि भगवद्गीता ही सत्य आहे, सनातन आहे, म्हणून कधीही बदलत नाही. आणि बाकी सगळं ज्ञान आपल्याला बदलताना दिसतं. आज 15 वर्षापूर्वी जे शिकवलं जात होतं ते आज शिकवलं जात नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे कधीतरी. तर 100 वर्षापूर्वी जे होतं त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे. तर आपण सुधारणा म्हणू शकतो किंवा काही म्हणू, पण बदल झालेला आहे हे निश्चित आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये आपल्याला बदल झालेला दिसत नाही. याचं कारण का? ना सतो विद्यते भाव, ना भाव विद्यते सता. त्याला बदल व्हायचं कारणच नाही, कारण सत्य आहे ते कधी बदलत नाही. आणि म्हणून सत्य काय आहे हे स्वतः भगवान अर्जुनाला सांगतात. अर्जुनाला सांगतात की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम् यवनम् जरा तथा देहांतर प्राप्ती हिरस्तत्र न मुह्यती. ज्याप्रमाणे यात हा देह जो आहे कौमारम् यवनम् जरा या तीन अवस्थेमध्ये जातो. आत्मा या शरीरामध्ये आहे, परंतु आपलं शरीर हा बदलत आहे. कौमारम यवनम जरा या सगळ्या अवस्था येत आहेत आपल्याला. म्हणजे आपण या अवस्थेमध्ये नसेल तर आपण ह्या अवस्था पाहू तरी शकतो. तर आपण सगळेजण, तुमचा अनुभव आहे की आपलं जे लहानपणाचं शरीर होतं 5 वर्षाचं 6 वर्षाचं ते आता आपल्याकडे कुठे आहे, परंतु आपण मात्र तेच आहोत. त्याच डोळ्याने पाहतो, त्याच कानाने ऐकतो, त्याच नाकाने श्वास घेतो, त्याच तोंडाने खातो, त्याच हाताने सगळी काम करतो, त्याच पायाने चालतो आहोत. तर हे शरीर गेलं कुठं आपलं? तर त्याचा ऱ्हास झालेला आहे. कौमारम म्हणजे कौमार गेलं. यवनम, आता कोणकोण यवनावस्थेमध्ये असतील, तर ही यवनावस्था जशी तुमची गेली पूर्वी कौमार, तसा हा यवनावस्था आपण जाईल. त्यानंतर जरा मातार्पणीची अवस्था. पण या सर्व अवस्था पाहणारा, या सर्व अवस्था बघणारा कोण आहे? आणि तो म्हणजे मी. आणि भगवान सांगतात की हे जे आहे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यवनम जरा, जसा या देहामध्ये देहधारी आत्मा हे शरीर बदलतो, तथा देहांतर प्राप्ती, त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळेला हे शरीर जीर्ण झालं असल्या कारणानं पासांस जीर्णाने यथावहाय नवानी गुह्याती नरोपराणी तथा शरीराणी. भगवान सांगतात की जसा कपडे जीर्ण झाल्यानंतर आपण काढून टाकून देतो, त्याप्रमाणे देहधारी जीव आत्मा हा त्याच्या इच्छा काही पूर्ण करण्यासाठी एक शरीर धारण करतो. त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आणखी इच्छा निर्माण होतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जुनं झालेलं शरीर जो आहे हा ज्याप्रमाणे आपण वस्त्र फेटतो त्याप्रमाणे टाकून देतो आहोत. त्याप्रमाणे आपलं आता शरीर जात आहे, प्रत्येकाचं शरीर हे नष्ट होत आहे. आणि आजचं मेडिकल सायन्स सुद्धा हे सांगत आहे की 7 वर्षामध्ये पूर्ण आपलं शरीर बदलून गेलेलं असतं. आणि तुम्ही पहा, तुमचा लहानपणाचा कोणी तुम्ही ओळखू शकणार नाही. याचं कारण का? पूर्णपणे आपलं शरीर बदलून गेलेलं आहे. तर त्याचप्रमाणे ही शरीरं बदलतात, पण तुम्ही मात्र बदललेला नाही. तुम्ही त्याच डोळ्याने पाहता, तुम्ही त्याच कानाने ऐकतात. आणि त्यासाठी भगवान आपल्याला वर्णन करतायत. ते कसं आपल्याला समजणार आहे? ना असं तो विद्येचे भाव सत्य आहे हे कधी बदलत नाही, आणि जे बदलत आहे हे सत्य असू शकत नाही. तर या शरीराची भगवान विस्तारितपणे आपल्याला माहिती देत आहेत की इंद्रियाणी पराण्याहो इंद्रियोभ्या परम मनसस्तु परा बुद्धीर बुद्धीर्यो परसस्तुता. इंद्रियाणी ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रियात आपण सगळं काही समजतो, परंतु ही इंद्रियाणी पराण्याहो, या इंद्रियांच्या पलीकडे काय आहे? मन आहे. मनाच्या पलीकडे काय आहे? बुद्धी आहे. बुद्धीच्या पलीकडे अहंकार आहे. परसस्तुता मग आपण आहोत. तर आपल्याला तीन प्रकारची शरीर आहेत जी एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. पहिलं आपलं शरीर जे आहे आत्मा सच्चित आनंद हे शरीर. त्यानंतर सूक्ष्म शरीर आपल्याला आहे ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो, मन बुद्धी आणि अहंकार. आणि आता जे आपल्याला हे शरीर दिसत आहे ते पृथ्वी जल आकाश आणि वायू या 5 भौतिक शरीरानं हे बनलेलं शरीर आहे. मग हे शरीर जे आहे हे बदलत जातं. सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार तेही बदलत जातं, परंतु तुम्ही सच्चित आनंद कधीही बदलत नाही. म्हणून पहा, आपण बदलतो आहोत, आपलं हे शरीर बदलत आहे म्हणून ते सत्य नाही आहे. त्यानंतर आपलं मन प्रत्येक क्षणाला बदलत आहे, पण पाहतो हे शरीर जे 1 वर्षापूर्वी होतं ते आता आपल्याकडे नाही आहे, म्हणजे ते सत्य नाही आहे. त्यानंतर मन, हे मन जे आता एक क्षणाला एक सांगतं, दुसऱ्या क्षणाला दुसरं सांगतं, आज एक सांगतं, उद्या एक सांगतं, त्यामुळे हे मन हेही सत्य नाही आहे म्हणून ते बदलत जात आहे. त्यानंतर बुद्धी जे मनाला चालवते ती बुद्धी ती पण पूर्ण नाही आहे. आता एक सांगते, नंतर एक सांगते, आज एक सांगते, पुढच्या वर्षी एक सांगते, ही बुद्धी सुद्धा सरळ नाही आहे. आणि आपला जो अहंकार आहे हा अहंकार सुद्धा सत्य नाही आहे. कारण एकेकाळी आपण विद्यार्थी असतो, दुसऱ्या वेळेला आपण नोकरीमध्ये लागतो, तिसऱ्या वेळेला आपण रिटायर होतो. म्हणजे आपली उपाधी किंवा अहंकार जो आहे, मी जे काही स्वतःला समजतोय ते बदलू शकतं. आपण हिंदू मुसलमान होऊ शकतो, मुसलमान ख्रिश्चन होऊ शकतो, एवढंच काय तर स्त्री पुरुष होऊ शकतो, पुरुष स्त्री सुद्धा होऊ शकते या जगामध्ये. म्हणजे हा अहंकार आहे. त्याचं कारण हे म्हणजे आपण नाही आहोत. हे बदलता येतं. आता नाही की आताच फक्त हे सायन्स स्त्रीचा पुरुष होतो आणि पुरुषाचा स्त्री होते आहे, हे पहिल्यापासून आहे. तर हे शारीरिक आहे, हे सगळ्या क्रिया ज्या आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, परंतु तुम्ही मात्र बदलत नाही. आणि तुम्ही कोण आहात? अविनाशी तो तद्विधी आहे सर्वविधम ततम. तुम्ही अविनाशी, जे कधीही नाश न होणारा तो आत्मा आहे. आणि त्यासाठी भगवंतानी सांगितलं हे शरीर कसं बनलेलं आहे, भूमिला पोनलो वायु खम मनोबुद्धि रेवच अहंकार इति मन्ने भिन्ना प्रकृति रस्तदा भूमिर आपो नलो वायु खम अर्थ वॉटर फायर एयर इधर कारण पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश हे पाच तत्व त्यांनी हे शरीर बनलेलं आहे. त्यानंतर मन बुद्धी आणि अहंकार हे आपल्यामध्ये सूक्ष्म आहे. तर हे दोन्ही बदलतं आणि हे काय आहे भगवान सांगतायत की ही माझी प्रकृती आहे. अपरेयम इतस्तन्मे प्रकृतिम विद्धिमे पराम जीवभूत महाभाव एकम धार्यते जगत. अपरेयम या प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे हे तुम्ही जे स्वतःला शरीर समजतात तुम्ही जे स्वतःला मन किंवा बुद्धी किंवा अहंकार समजतात अपरेयम त्याच्या पलीकडे आहे प्रकृती विधीमे पराम त्याच्या पलीकडे जे काय आहे जीवभूत महाभाव एकम धार्यते जगत. जीव आहे आणि ह्याला आत्मा असं म्हटलं जातं. तर सांगितलेलं आहे भगवान की अविनाशी तू तद्विधी अविनाशी कधीही नाश न होणारा तो आत्मा आहे. आणि म्हणून हा आत्मा कसा आहे भगवानाचं वर्णन करतात की बालाग्रह शतभागस्य शतदा कल्पित श्वेताक्षर उपनिषदामध्ये याचं वर्णन आहे की आत्मा केवढा आहे की आपल्या डोक्यावर केस असला तर त्याच्या केसाच्या डोक्यावरचे केसाच्या टोकाचे जर 100 भाग केले त्या 100 भागाचे पुन्हा 100 तुकडे केले तर तो जो अंश होईल तर हा अंश जो आहे हा असण्याचं स्वरूप आहे किंवा त्याचा आकार आहे. तर हा आकार आहे आपल्याला की एका आपल्या केसाच्या टोकाच्या 10,000 भाग केल्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो ह्या आत्म्याचा आकार आहे. आणि पण हा आत्मा जो आहे अंतवतो इमे देहा नित्ययोगता शरीरिणा हा आत्मा देह जरी नाश झाला तरी शरीर जे आहे तुमचं सच्चिदानंद हे मात्र कधीही नाश होत नाही. म्हणून भगवान उदाहरण देत आहेत की यदादित्य तेजो ज्याप्रमाणे आत्मा हा कुठे आहे हृदयामध्ये आहे हृदय तिष्ठती हृदयामध्ये आहे आणि तिकोण या सर्व शरीरामध्ये हा विस्तार पावतो. भगवान उदाहरण देतात की हे कसं कसं होतं यदादित्य तेजो ज्याप्रमाणे आदित्य सूर्य एका ठिकाणी आहे परंतु त्याचा प्रकाश हा सर्व सृष्टीमध्ये पसरलेला आहे तर त्याप्रमाणे आत्मा जरी एका ठिकाणी असला जरी त्याचा जीव किंवा त्याची चेतना ही सर्व शरीरामध्ये पसरलेली आहे. म्हणून आपल्याला शरीराला कुठेही तरी मार लागला तरी छातीमध्ये धस्त होत हा छातीमध्ये एकदम त्रास होत याचं कारण का लिंक तिकडे आहे. म्हणून ही चेतना जी आहे ही चेतना या स्वरूपामध्ये आत्मा सगळ्या शरीरामध्ये विस्तारित रूपामध्ये पसरलेला आहे. आणि म्हणून ही चेतना शुद्ध अवस्थेमध्ये भगवंताला भगवंताचा सेवक आहे आणि विशुद्ध झाली म्हणजे आपण भगवंताला विसरतो. आणि म्हणून आपण आत्मा आहे हे पहिला काळ पाहिजे इथून अध्यात्माला सुरुवात होते. त्यासाठी भगवान सांगतात की हा आत्मा हा कसा आहे याचं स्वरूप काय आहे कारण आपण आपलं स्वरूप विसरून गेलेलो आहोत आपण स्वतःला विसरून गेलेलो आहोत. ज्याप्रमाणे एक रोग आहे ऍक्सिडेंट झाल्यानंतर मेंदूला जर मार लागला तर तो सगळं विसरून जातो तर त्याला पुन्हा आठवण करून द्यावी लागते की हे तुझे वडील हे तुझी आई हे तुझं घर हे तुझी पत्नी हे तुझी मुलं तर त्याला आठवण करून दिल्यानंतर त्याची आठवण होते. आणि म्हणून आपल्याला पण एक प्रकारचा ब्रेन हॅमरेज झालेला आहे की या मायेच्या डोक्यावरती आपण डोकं बळवतो आहोत आणि त्यासाठी मी कोण आहे हेच विसरून गेलेलो आहोत. अज्ञानावरती आपण अज्ञानानं इतके बधीर झालेलो आहोत मी कोण आहे हेच विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्यक्ष भगवान आपल्याला ओळख करून देत आहेत आपली की तू कोण आहेस अविनाशी तू तद्विधी एनम सर्व इदम ततम हे शरीराचा जरी नाश झाला तरी तुझा नाश होत नाही असा अविनाशी तू आत्मा आहेस. आणि हा आत्मा कसा आहे न जायते मृते वा कदाचित नायन भूत्वा भाविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वत अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते या आत्म्याला कधी जन्म नाही आहे न मृयते जन्म नाही याचा अर्थ त्याला मृत्यू नाही आहे. या शरीराला जन्म आहे आणि म्हणून याचा परिणाम काय आहे जातस्थित रोवर मृत्यू त्याचा मृत्यू होतो. तर त्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही तो एकदा जन्माला येऊन पुन्हा कधी मरणार आहे असंही होत नाही. त्यानंतर तो अजन्मा अजो अजन्मा आहे नित्य आहे शाश्वत आहे पुराणो अतिशय पुराण म्हणजे अतिशय जुना आहे. तर कधीही अस्तित्वात असणारा कधीही अस्तित्वात नसणारा पण नित्य अस्तित्वात असणारा आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे त्याची शरीराची जरी हत्या झाली तरी त्याची हत्या होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की वेदविनाशनम नित्यम सगळा बाकी सगळ्याचा जरी नाश झाला तरी याचा कधीही नाश होत नाही. तर मग त्याला होतं काय कशाचा नाश होतो वासांची जीर्णानी यथा विहाय ज्याप्रमाणे शरीर एक आपला व्यक्ती एखादे कपडे काढून बाजूला ठेवतो त्याप्रमाणे तथा शरीराने विहाय जीर्णान अन्याने संयाती नवानी देही तर त्याप्रमाणे ही व्यक्ती हा शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती एक कपडे सोडून दुसरे कपडे धारण करतो आणि त्याकडे भगवान उदाहरण देत आहेत. हे कसं होतं? नैनन छिंदंती शस्त्राणि नैनन दहती पावका न तेन क्लेदयन तापो न शोषयती मारुता. नैनन छिंदंती शस्त्राणि, कुठल्याही शस्त्रानं हा कापला जात नाही. त्यानंतर नैनन दहती पावका, हा कुठल्याही वाऱ्यानं सुकवता येत नाही. न तेन क्लेदयन तापो, याला पाण्यानं शिजवता येत नाही आणि त्याला अग्नीनं जाळता येत नाही. असा हा आपलं तुमचं स्वरूप कसं आहे पहा. नैनन छिंदंती, तुम्हाला कापता येत नाही. नैनन दहती पावका, वाऱ्यानं हा सुकवला जात नाही आणि तुम्ही कधी भिजत नाही. तर हे सगळं कशाला होतं? हे या शरीराला होतं. आणि म्हणून भगवान सांगतात की मात्रा स्पर्शस्त कौंते शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायनुली तिथिक्षस्व वार्ता. मात्रा म्हणजे हे शरीर. या शरीराला हे सगळं काही होतं आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती जी आहे तम तिथिक्षस्व वार्ता ती सहन करते. त्याचं कारण जसं तुमचा कपडा फाटला तर तुम्हाला कधी त्रास होत नाही. तर त्याचप्रमाणे शरीराला काय जरी झालं तरी बुद्धिमान व्यक्ती जी आहे, ज्ञानी व्यक्ती जी आहे, ही स्वतःचं अस्तित्व जे आहे किंवा स्वतःचं कर्तव्य जी भगवंताची भक्ती ती कधी विसरत नाही. कारण मात्रा स्पर्शस्त कौंतेय हे केवळ शरीराला होत आहे. म्हणून भगवान सांगतायत की अशी अथेद्योयम अदायोयम अछेदो याचा कधीही छेद करता येणार नाही. त्यानंतर नित्य हा नित्य आहे, सर्वगत हा सर्व ठिकाणी मध्ये आहे. आपले सायंटिस्ट ज्यावेळेला चंद्रावरती गेले त्यांना कळालं की तिथे कोण नाहीये, वस्ती नाहीये, कारण ते पाहू शकत नाहीत आणि म्हणून ते तिकडे गेल्यानंतर सांगितलं की तिथे कोणी नाहीये. परंतु भगवान सांगतात की नित्य हा सर्वगता, सगळे ठिकाणी हा आत्मा आहे. सूर्यावरती सुद्धा आहे, चंद्रावरती सुद्धा आहे. पण आपल्याला आत्मा म्हणजे काय, त्याचं भले कितीही मोठे जरी आपण सायंटिस्ट झालो याचं ज्ञान असत नाही. त्यासाठी आपण गेल्यावरती चंद्रावरती म्हणतो की तिथे कोण नाहीये. परंतु भगवान सांगतात की नित्य हा सर्वगता, सगळे ठिकाणी आत्मा आहे. तर ही शरीर कशापासून बनलेली असतात? हे शरीर आपण पाहिलं पृथ्वी तेज वायू आणि आकाश. तर चंद्रामध्ये आहे तिथे जे शरीर आहे ते पावका, तिथलं शरीर जे आहे ते फार हलकं आहे. सूर्यावरती ज्या वेळेला जातो जीव तिथं जन्म घेतो त्यावेळेस त्याचं शरीर कशानं बनलेलं आहे, अग्नीनं बनलेलं आहे. आणि आपलं शरीर जे आहे हे समप्रमाणामध्ये पृथ्वी तेज वायू आणि आकाशाने बनलेलं आहे. उडणारे जे पक्षी आहेत त्यांच्यामध्ये वायू तत्व जास्त आहे. पाण्यामध्ये जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये जलतत्व जास्त आहे. आणि सरपटणारे आहेत त्याच्यामध्ये जल आणि पृथ्वी हे दोन्ही जास्त समप्रमाणात आहेत. तर त्याचप्रमाणे आमचं हे शरीर जे आहे हे उडू शकतं, पोहू शकतं किंवा चालू शकतं. याचं कारण का? त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये तत्व मिसळलेली आहेत. तर अग्नी सूर्यावरती अग्निदेवाचं जे शरीर आहे पूर्ण अग्निरूपाने बनलेलं आहे. आपण तिकडे जर जायचं असेल तर तसं शरीर प्राप्त करून गेलं पाहिजे. आणि म्हणून ह्या पृथ्वीवरचा माणूस किती जरी प्रयत्न केला दुसऱ्या ग्रहावरती टिकू शकणार नाही जास्त दिवस. याचं कारण का? ते अनैसर्गिक आहे. त्यासाठी आपण पाहतो की चंद्रावरती गेले त्यांना का दिसले नाही, कारण ते या स्वतःचं शरीर जसं आहे तशा प्रकारचं शरीर तिथे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याला शरीर दिसलं नाही अशा प्रकारचं म्हणून त्यांनी जाहीर केलं की चंद्रावरती वस्ती नाहीये. परंतु भगवान सांगतात की नित्य हा सर्वगता, सृष्टीमध्ये संपूर्ण ठिकाणी सगळ्या ठिकाणी वस्ती आहे. आता छोटंसं उदाहरण पहा, या प्रवचनाला कमीत कमी 400-500 लोक बसलेले आहेत. एवढेच लोक इथे आहेत का? याच्या व्यतिरिक्त करोडो जीव इकडे आहेत. पण किती जणांना ते पाण्याचे डोळे आहेत आपण पाहू शकत नाही. कितीतरी मुंग्या, डास, पिसू, त्याप्रमाणे कितीतरी बॅक्टेरिया हवेमध्ये आहेत. तर आपण म्हणू शकतो का प्रवचनाला फक्त 500 लोक होती? नाही, प्रवचनाला करोडो लोक असलेले आहेत. तर त्यासाठी हे जीव जे आहेत, जीव हा महत्वाचा आहे. आपण शरीर पाहतो आणि लोकसंख्या मिजार जातो आणि त्यासाठी भगवान नित्य हा सर्वगत सगळ्या ठिकाणी आहे. मायक्रोस्कोप घेऊन पाहिलं तर एका इंचामध्ये कितीतरी तुम्हाला जंतू दिसतील. तर आपल्याला ते पाहण्याची दृष्टी पाहिजे. तर ज्याला पाहण्याची दृष्टी आहे त्याला सगळीकडे सर्वगत हा, कारण तो भगवंताच्या दृष्टीने पाहतोय. तर भगवान सांगतात की नित्य हा सर्वगता आत्मा, त्याचा अस्तित्व कुठे आहे तो सगळीकडे जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. त्यानंतर थाणूर म्हणजे कधीही न बदलणारा हा आपला स्वरूप कधीही बदलत नाही. सच्चिदानंद शरीराचं स्वरूप बदलत जातं, परंतु आत्म्याचं सच्चिदानंद स्वरूप जे आहे ते कधीही बदलत नाही. त्याला फक्त आवरण येतं, स्वतःचं स्वरूप बदलत नाही. ज्याप्रमाणे तुमचं शरीर आणि शरीरावरचे कपडे जे आहेत दररोज तुम्ही कपडे बदलता, परंतु तुम्ही मात्र तेच असता. तर त्याचप्रमाणे हे शरीर आत्मा बदलत जातो. म्हणून आत्मा जो आहे हा तो सच्चिदानंद, भले त्याचं शरीर बदलत गेलं म्हणून त्याला कधीही न बदलणार म्हटलेला आहे. आणि त्यानंतर निश्चल सनातन हा सनातन आत्मा हा आत्माच आहे, परमात्मा होत नाही कधीही. भगवंतासी हा भगवंत होत नाही म्हणून भगवान त्याला सनातन म्हणतात. त्यानंतर अव्यक्तोयम, तुम्ही म्हणाल की मगाशी तुम्ही सांगितलं की 10,000 आपल्या केसाचा भाग म्हणजे आत्मा आहे, आपण त्याला अगदी मायन्यूट मायक्रोस्कोप लावून बघू शकतो का? बघू शकत नाही. त्याचं कारण का? भगवान अव्यक्तोयम, तुम्हाला तो बघता येणार नाही. त्याचं कारण का आहे? अचिंतोयम, तो अकल्पनीय आहे. अकार्योयम, अविकारयम, त्याला कधीही कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही. विकार कोणाला होतो? त्या शरीराला होतो. आणि म्हणून आत्म्याला निर्विकार म्हटलेला आहे, त्याचप्रमाणे परमात्म्याला सुद्धा निर्विकार म्हटलेला आहे. त्याचं कारण त्याला कुठल्याही प्रकारचा विकार किंवा रोग होत नाही, होतो तो शरीराला होतो. तर त्यासाठी अव्यक्तादिनी भूताने व्यक्त मध्यानी भारत, हा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीर धारण करताना काही काळ अव्यक्त राहिल्यासारखा वाटतो आणि पुन्हा व्यक्त भूताने भारत, पुन्हा तो कुठल्या तरी शरीरामध्ये येतो. आणि म्हणून भगवान सांगतायत की हा जो अव्यक्त जो आहे हे कसं समजायचं? अव्यक्त आहे, काही काही लोक म्हणतात, खास करून अंधश्रद्धावाले, तर त्यांची अशी इच्छा असते की मला आत्मा दाखवा, आम्ही नाहीतर आम्ही विश्वास ठेवणार नाही. परंतु भगवान म्हणतात की तुम्हाला ते पाहायचे डोळे आहेत का? आता तुम्ही म्हटलं की हवा आपण पाहू शकतो का? हवा पाहू शकत नाही. त्याचा अर्थ हवा नाही असं होतो का? हवा आहे, पण वस्तू कसं ओळखतो आपण हवा आहे हे त्याच्या परिणामावर. आणि म्हणून भगवती देवी सांगतात इंद्रिय आणि प्राण्यावर इंद्रिय परमन मनसस्तो पराबुद्धी बुद्धिर्य परतस्तुता. आपण इंद्रिय पाहू शकतो आणि यातले तीन तत्व आपण पाहू शकतो, उरलेली दोन पाहू शकत नाही. भूमी आपो नलो दोनच पाहू शकतो, तीन सुद्धा नाही. भूमी आपो म्हणजे फक्त भूमी आपल्या डोळ्यात पाहू शकतो, अग्नी पाहू शकतो, पाणी पाहू शकतो. तर एकापेक्षा एक सूक्ष्म आहे पृथ्वी, ही सगळ्यात जड आहे. त्याच्यापेक्षा 10 पटीने सूक्ष्म आप म्हणजे पाणी आहे. पाणी आपण हातामध्ये पकडू शकतो, भूमी आपण हातामध्ये मुठीमध्ये पकडू शकतो, त्याच्यापेक्षा पाणी हातामध्ये थोडं कागाऊ शकतो नंतर जातो. त्याच्यापेक्षा सूक्ष्म अग्नी आहे, अग्नी आपण हातामध्ये पकडू शकत नाही, दिसतो पण पकडू शकत नाही, इतका तो सूक्ष्म आहे. त्यानंतर वायू, वायूचा आपल्याला अनुभव येतो परंतु आपण त्याला पकडू शकत नाही. त्यानंतर आकाश हे त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म मन आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आपला अहंकार आहे, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म हा आत्मा आहे. पण तुम्ही सगळेजण मनाचा अनुभव घेऊ शकता, बुद्धीचा अनुभव घेऊ शकता, अहंकाराचा अनुभव घेऊ शकता, वाऱ्याचा अनुभव घेऊ शकता, लक्षणावरनं ही वस्तू किती आहे ते तुम्ही ओळखू शकता. त्याचप्रमाणे ही सर्व लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत या लक्षणावरनं तुमचं शरीर जे आहे ते बोलत आहे, कानाने तुम्ही ऐकतात, डोळ्यांनी पाहतात, हे कोण पाहतायत? हे डोळे पाहतायत, कान पाहतायत, जीभ पाहतायत, हात काम करतायत, पाय चालतायत, हे कुणामुळे चाललेलं आहे? तर त्या अविनाशी पद्धतीने सर्वमिदं ततम, हे अविनाशी असा जो आत्मा आहे त्या आत्म्यामुळे ते शरीर चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला भगवंताने सांगितलं की अव्यक्त तुम्ही त्याला बघायचा प्रयत्न केलात तरी ते तुम्हाला दिसणार नाही. त्याचं कारण ते अतिशय सूक्ष्म आहे आणि म्हणून त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. त्यासाठी भगवान सांगतात की आश्चर्यवाद पद्धती कष्टेल. काही काही लोक आश्चर्यचकित होतात, अरे हा आत्मा कसा असा कसा काय आश्चर्य. आणि या जगामध्ये सगळ्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आत्मा हा आश्चर्यचकित होतात काही लोक. त्यानंतर आश्चर्य वदती, काही आश्चर्य म्हणजे वर्णन करतात, किती आश्चर्यकारक आपण आत्मा दिसत नाही आश्चर्य. त्यानंतर तिसरे जे आहेत आश्चर्य त्याच्याबद्दल ऐकतात बोलतात पण. आणि चौथे जे आहेत ते ऐकल्यानंतर सुद्धा मुळीच जाणत नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये खास करून कोणीही स्वतःला ओळखत नाही. याचं कारण का? त्यांनी स्वतःची ओळख विसरून गेलेली आहे. अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे विसरून गेले. याचं कारण ते भगवंताकडनं ज्ञान घेत नाही आहे. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये जातात, तिथे तुम्हाला शिकवलं काय जातं तुम्ही हे शरीरात. आणि तिथे म्हणून लंप ऑफ केमिकल्स म्हणजे रसायनांचं एक हे पिशवी आहे असं आपल्याला शिकवलं जातं हे शरीर म्हणजे. तर आमचा असा प्रश्न आहे की जर हे शरीर एक रसायनांची पिशवी आहे तर मृत्यूच्या वेळेला त्यातलं कुठलं रसायन कमी येते तुम्ही घाला, म्हणजे पिशवी पुन्हा उठवा, चालू द्या, बोलू द्या, हे का होऊ शकत नाही? कारण नैनात्म्य साधे हे क्रमारण जरा तथा देहांतर प्राप्ती. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे या शरीरामध्ये हा आत्मा कौमारम यवनम जरा बालपणातून यवनास्थमध्ये यवनास्थून जरावस्थेमध्ये गेला त्याप्रमाणे तथा देहांतर प्राप्ती हा पुनर्जन्मांचा सिद्धांत स्वतः कृष्ण सांगतात. की ज्याप्रमाणे तुमचं शरीर आता तुम्हाला अनुभव आहे की बालपणाचं शरीर गेलं, तरुणपणाचं शरीर गेलं, म्हातारपणा शरीर आहे, तर हे शरीर ज्याचं नाही आहे ते बघू शकतात. आपले आजोबा आपल्या समोर म्हातारे कसे होत आहेत, आपले वडील आपल्या समोर जरा म्हातारे कसे होत आहेत, तर आपल्याला जरी अनुभव असेल तरुणपणामध्ये आपण असतो तरी आपल्या समोर हे सगळं चाललेलं आपण दिसतं. आणि म्हणून भगवान सांगतात की तथा देहांतर प्राप्ती, त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळेला हा देह सोडून दुसऱ्या शरीरामध्ये हा आत्मा प्रवेश करतो. देही नित्यम अवध्यवय देहे सर्वस्व भारता. देह हा जरी देहाचा नाश झाला तरी त्याचा आत्मा जो आहे त्याचा कधीही नाश होत नाही. आणि म्हणून भगवान सांगतात की हा जो आत्मा आहे हा या शरीरातही 6 शिक्षंतर आहेत. काही काही लोक म्हणतात की हा फक्त मनुष्यामध्येच आत्मा आहे, पक्ष्यामध्ये आत्मा नाही, म्हणून त्यांना मारा आणि खा. तर त्यासाठी आपण पाहतो की आत्मा ज्याच्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्ये ही सहा स्थित्यंतर होत असतात. त्याच्यावर होत आहे जी स्थित्यंतर आपल्या शरीरामध्ये होत आहेत ती स्थित्यंतर सर्व शरीरामध्ये आपण पाहतो. कुठली स्थित्यंतर आहे? जायते. त्याचा जन्म होतो, त्यानंतर अस्थि, काही काळ त्याचं अस्तित्व राहतं, काही काळ तो टिकतो, त्यानंतर आहे वर्धते, त्याच्या शरीरामध्ये वाढ होते, त्यानंतर विपरिणाम होते, त्याच्यातून काही परिणाम होतात, म्हणजे झाड असेल तर आणखी बी उत्पन्न होतं, पुरुष असेल स्त्री असेल त्यांना आणखी पुत्र उत्पत्ती होते, पशु असेल तर त्यांनाही पिल्ल होतात, त्याच्यातून काहीतरी उत्पन्न होतं, त्यानंतर अपक्षी येते ते झिजत जातं आणि शेवटी क्षय येते त्याचा नाश होतो. तर याच्यामुळे आपण पाहतो की जे काही आत्मा आहे त्या शरीरामध्ये ही स्थित्यंतर सहा दिसतात. म्हणून आपण पाहतो की आपल्या जगामध्ये जे जे काही अचल जे आहे आणि चल जे आहे हे दोन प्रकारच्या वस्तू आहेत. अचल जे आहे हे जड म्हणतो आणि आपण ज्या शरीरामध्ये चल म्हणजे हे चालतंय बोलतोय ते आहे आत्मा, त्याच्यामुळे ते चालतंय. म्हणून त्याचा पुरावा काय? आपलं शरीर आहे. आपलं शरीर जन्माला येतं आणि ह्या सहा अवस्था येऊन नंतर मृत्यूला जातो. त्याप्रमाणे आपण पाहतो झाडं, त्याप्रमाणे पशु, त्याप्रमाणे पक्षी. तर ह्या सगळ्यांना हा जीव आहे आणि तो निर्णय प्रकारचे शरीर धारण करतोय. आणि हे समजणार कधी आपल्याला? ज्यावेळेला भगवद्गीतेमध्ये भगवंताकडे आपण ज्ञान घेतो त्यावेळेला आपल्याला समजेल. त्यासाठी हे सगळं ज्ञान आपण जसं आहे तसं भगवंताकडनं स्वीकार केलं तर आपल्याला कळेल. म्हणून भगवान सांगतात की आपण कोण आहोत? अविनाशी आत्मा. त्यासाठी हा आत्मा भगवान सांगतात की हा अनोर आणि हा महत्व म्हणजे तर आत्मा जो आहे आणि परमात्मा याच्यामध्ये फरक आहे. काही काही लोक असं समजतात की हा आत्मा योग साधनेनं तर हा अस्तित्व ज्याला ओळखतो त्याला तो परमात्मा बनतो. आपण परमात्माच आहोत परंतु आपण अस्तित्व विसरलेलो आहोत. परंतु भगवान किंवा शास्त्रामध्ये काय सांगितलंय की आपण कधीही परमात्मा बनत नाही, कारण आत्मा हा आत्माच आहे. हे कोण सांगताय? स्वतः भगवान. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ममैवांशो, सगळे जीव जे आहेत हे माझे सनातन अंश आहेत असं भगवान सांगत नाही की हे पूर्ण ज्ञानामध्ये आल्यानंतर मी बनतात, नाही. आणि ते का अडकले आहे ते मनस्थाने प्रकृती स्थानिक असती. मन आणि सहा इंद्रिय त्याच्या अधीन हे जीव गेलेलं आहे आणि प्रकृती स्थानिक असती. या प्रकृतीमध्ये कर्षती म्हणजे दुःख भोगतो आहे. तर त्यासाठी आपण जे काही आता आपण आहोत हे आपलं अस्तित्व आपण विसरलो म्हणून भगवान आपल्याला हे ज्ञान देत आहेत. तर आपल्यामध्ये परमात्म्यामध्ये फरक काय याचं वर्णन केलंय शास्त्रामध्ये कठोर मिश्रणामध्ये. अनुवर्तनियान महत्व म्हणयान, की भगवान लहानात लहान मोठ्यात मोठे होऊ शकतात. महत्व म्हणयान, भगवान लहानात लहान शरीर धारण करू शकतात, मोठ्यात मोठं शरीर धारण करू शकतात, पण आपण नाही. आपल्याला मर्यादा आहे भगवंतासाठी, आपण नाही आहोत. भगवंताने जर विचार केला तर 80,000 मैल मत्स्यावतार धारण करू शकतात, 60,000 मैल कुर्मावतार धारण करू शकतात. आम्ही जास्तीत जास्त 8 फूट उंची झाली की वाटते की आपल्या सगळ्यात उंच आपण माणूस आहोत. हा आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे. भगवान केवढंही मोठं शरीर धारण करू शकतात. वराह अवतारामध्ये भगवंताने गर्भोदक्षय विष्णू म्हणजे शिरूर सगळ्यात असून ते थेट महालोकापर्यंत एवढं प्रचंड शरीर धारण केलं. आपण ते करू शकत नाही. आणि म्हणून भगवान हा विभू आहे आणि आपण अनुभव आहोत. म्हणून भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये सगळ्यात स्वतः स्वरूप परमात्मा हे आपल्या अंतकरणामध्ये आहेत. परंतु भगवान या सृष्टीच्या रूपानेही आहेत आणि तेच भगवान पुन्हा भगवान श्रीकृष्णाच्या व्यक्तीच्या रूपामध्ये आहेत. त्यांच्याकडे एक पिढी निर्माण होते तरी त्यांच्या प्रकारचं शरीर आहे आणि त्याप्रमाणे त्या शरीरामध्ये आज परमात्मा रूपाने आहे. आपण प्रकृतीमध्ये पाहू की कसं भगवान हे तीन प्रकारचे स्वरूप धारण करत आहेत. तर आपण भगवान याच्यामध्ये हा फरक आहे की भगवान विभू आहे आणि सगळा अर्जुन पटा सांगतो आदर अर्जुन विभू. आपण विभू आहे, आपण अकल्पनीय भगवंताची शक्ती ही अकल्पनीय आहे, भगवंताची ताकद ही अकल्पनीय आहे, अचिंत्य आहे. ज्यासाठी अध्यासामध्ये पहिला मी कोण आहे इथून सुरुवात केली पाहिजे. ज्यासाठी आज आपण पाहतो मी कोण आहे हे प्रत्यक्ष त्या भगवंताकडून आपण समजून घेतो. बाकीचे सांगायचं कुणी विचारलं मी कोण आहे, कुणी सांगितलं आहे इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, हिंदू आहे, मुसलमान आहे, भारतीय आहे, पाकिस्तानी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, आपली ओळख आपल्याला कुणीही करून देत नाही. परंतु भगवंत आपल्याला सांगत आहे की ती तुम्ही नाही आहे तुमची ओळख नाही, कारण या सगळ्या अवस्था तुम्ही काय करता पण या अवस्था नेते नाही आहे. सगळ्या अवस्था बसू शकतात, इंजिनियरचा डॉक्टर होऊ शकतो, त्यानंतर स्त्रीचा पुरुष होऊ शकतो, लहानचा मोठा होऊ शकतो, अनेकांचा इंजिनियर होऊ शकतो, त्यानंतर सगळ्या अवस्था याही तुम्ही बसू शकता. ज्या सांगतात आपल्याला करून दाखवा त्याच्या नवीन नाही आहे. परंतु तुम्ही सच्चिदानंद आत्मा हे तुमचं सर्व कधीही बदलत नाही. तुम्ही विसरले आहात, त्यासाठी भगवंत आपल्याला त्याची जाणीव करून देत आहे. तर त्यासाठी भगवंताने आपला फरक आहे भगवंत हे करत नाही आहे. नित्य आणि ध्यानम एकाच चेतना एकच गुणाम जर केला कामा भगवान नित्य आहे, आपणही नित्य आहोत म्हणून आपण भगवान नाही आहे. भगवान आपण नित्यत्व कधी विसरत नाही, भगवान कधी विसरत किती भगवान आहे आपण आपण विसरत किती भगवंताचा अंश आहे. म्हणून सर्व नित्यावर नित्यामध्ये भगवान हे नित्य आहे. चेतना
भगवंताचे ते काम येत आणि हे चेतना आहे. परंतु आमची चेतना ही अपवित्र होते. भगवंताची चेतना ही पवित्र शुद्ध आहे. हा त्यामुळे भगवंताकडे कळतात. कालच्या श्लोकाला कोणी पाहिलं की भगवंत स्वतः ओळखून येतात आपल्याला. आपल्यामध्ये जीवन आहे, आपल्यामध्ये काय आहे. अजोकेशन आपल्याला आपल्याला काम आम्ही सर्व भिवान आता ती प्रजन्म आपण हे जे आपण पाहिलं ना जायचं म्हणजे तेव्हा त्याला ती नाता आहे म्हणजे नाही आहे. आपण म्हणतो तर पाहणं हे म्हणतात आपण अजोकेची प्रजन्म आहे आणि अव्ययात
मी सगळ्या प्रजा पिता सगळ्यांचा पिता. ज्ञानोपसेवते त्याप्रमाणे हा मन हे काही इच्छा निर्माण करतं. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे फुलातून वास आपल्याकडे येतो त्याप्रमाणे हे मन बुद्धी आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर दुसरं शरीर धारण करतात. तर आपलं कुठलं शरीर नष्ट होतं? काय काय लोक म्हणतात की अहो ठीक आहे काय वाटेल ते करा आता हा ऋणम कृत्वा घृतम जीवेत यावत जीवेत सुखी जीवेत प्रतिभूतस्य देहस्य सांगतात की ऋणम कृत्वा घृतम जीवेत चोरी करा मारामारी करा पैसे कमवा पण तुपत खा. कारण का भस्मीभूतस्य देहस्य हा जळल्यानंतर काय होते कोणाला माहित. परंतु भगवान सांगताय तिथे की काय जळत पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश हे जळत तुम्ही जळत नाही. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घाणामेवच अधिष्ठाय मनस्थाय मन अधिष्ठान आहे या मनात तुमच्या इच्छा शिल्लक राहतात. जसं म्हातारे होतो आपण परंतु आपल्या इच्छा शिल्लक राहतात. चणे खायची इच्छा शिल्लक राहते पण दात नाहीये. कवळी घालतात ती कवळी पण चणे खायला गेले तर कवळीच बाहेर येते. ती इच्छा शिल्लक राहते मग पुढे काय होणार. मग तीच चणे खायसाठी पुन्हा श्रोत्रम चक्षु त्याप्रमाणे दात त्याप्रमाणे कान त्याप्रमाणे डोळे हे सगळं चणे खायला आवश्यक आहे. असं नाही फक्त चणेच आवश्यक आहे. चणे कुठे मिळतात ते बघायला चणे कुठे मिळतात ते ऐकायला कानाची जरूर आहे आणि चणे कुठे मिळतात ते हाताने घ्यायला. तर हे एक साधं उदाहरण आहे. त्याची ही केवळ एक इच्छा अशा कितीतरी इच्छा आपल्या मनामध्ये शिल्लक राहिलेल्या असतात. आणि म्हणून या सगळ्या इच्छा भगवान सांगतात की त्या इच्छा अधिष्ठाय मनस्याय विषयानुपसेवते. विषय आहे विषय म्हणजे काय जे या जगामधले हे सगळं भोगायची जोपर्यंत आपण इच्छा करतो विषयानुपसेवते हे सगळे विषय. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये सगळं काही भोगायची इच्छा आहे तोपर्यंत तुम्हाला श्रोत्रम चक्षु त्या त्या प्रकारचं शरीर नाक त्या त्या प्रकारचं नाक त्याच्या प्रकारचे डोळे त्या त्या प्रकारचे कान. आणि तुम्ही पहा सगळ्यांना तुम्हाला हे कळून येईल. कुत्र्याला नाक आहे तुम्हालाही नाक आहे त्यालाही त्वचा आहे सगळ्याला आहे झाडाला पण आहे झाडाला पण डोळे आहेत झाडाला पण कान आहेत. आता काही काही लोक म्हणत होते की नव्हतं नाही परंतु आता सायंटिस्टला कळून यायला लागलं. तर भगवद्गीतेमध्ये पूर्वीच सांगितलेलं आहे भगवंताने सगळ्यांना श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घाणामेव च. आपल्याला दिसत नाही याचा अर्थ नाही आहे असं नाही कारण आपल्याला सगळं कुठे दिसतं तरी आपण विश्वास ठेवतो. तर त्यासाठी आपण भगवंतानी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला तर हे शरीर कसं जात आहे दुसऱ्या शरीरामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये हा आत्मा कसा जातो आहे हे भगवंत 15व्या अध्यायामध्ये आपल्याला समजून देत आहेत. अधिष्ठाय मनस्याय विषयानुपसेवते हे अधिष्ठान मनाचं अधिष्ठान करतो आणि त्याप्रमाणे त्या इच्छा घेऊन तो पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये हा जीवात्मा जातो. हे कुणाला कळणार आहे हे उत्क्रामंतम सितंबात भुंजानुभा गुणामितम विमुरा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. मूर्ख लोकांना हे कळणार नाही. ज्ञान चक्षुषा याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याला हे कळेल. आणि या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानानच समजतात. आणि हे ज्ञान काय आहे जसं आपण पाहिलं की हा चष्मा आहे हे शाळा आहे हे टेबल आहे माईक आहे हे कोणते आपल्याला सांगावं लागतं नाहीतर आपण त्या गोष्टीबद्दल आपण अज्ञानी असतो. तर त्याचप्रमाणे मी आत्मा आहे हे सांगणार कोण आपल्याला? तर जो आत्मा पाहतोय हा परमात्मा आपल्याला सांगतोय. आणि म्हणून तस्मात दुरून प्रपद्यंते जर मी आत्मा आहे या आत्म्याचा स्वभाव काय आहे हे जाणण्यासाठी जिज्ञासु श्रेय उत्तमम. आपण भगवंताचे अंश आहोत भगवंताचे अंश जर आहोत तर आपल्याला मृत्यू काय येतो? भगवंताला मृत्यू नाहीये. भगवंताचे जर आपण अंश आहोत तर आपण म्हातारे का होतो? कारण भगवान तरी म्हातारे होत नाहीत. भगवंताचे आपण अंश आहोत तर आपण रोग का येतोय? तर या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला कळतील की ज्यावेळेला तुम्ही हे कळेल की तुम्ही शरीर नाही या शरीरामधला नित्य अविनाशी तू तद्विधी एनम सौमिदम ततम हा आत्मा आहे. आणि म्हणून आपल्यालाही स्वतःची ओळख नाही आहे त्यासाठी भगवंत आपली ओळख करून देत आहेत. मुंबई वांशो जीवलोके जीवत सनातन आपण नित्य त्या भगवंताचे अंश आहोत. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात की जीवेर स्वरूप हे कृष्ण नित्यदास. आपलं स्वरूप काय आहे? आपण एक व्यक्ती आहे काहीतरी आहोत आपण. आपल्याला प्रेम करावंसारखं वाटतं आपल्याला सेवा करावी सारखे वाटते आपल्याला कधी मरू नये असं वाटतं म्हातारं होऊ नये सारखं वाटतं. ह्याचं कारण काय की आपण कधी म्हातारे होत नाही आपण कधीही मरत नाही आपल्याला कधीही रोग होत नाही परंतु त्या शरीराची आपल्याला जाणीव नाहीये. आणि म्हणून आपल्याला सगळ्या जन्ममृत्यू जराव्याधी ह्याला तोंड द्यावं लागतं. सगळ्या दुःखाचं मूळ कारण एकच आहे की अज्ञान. आणि ज्ञान काय आहे? तुम्ही हे शरीर नाही. आणि म्हणून आपण पाहतो की तुमचं कुठलंही दुःख घ्या तुम्ही कुठे येता? त्या शरीरामध्ये. आणि हे शरीरच तुम्ही नाहीये. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये शरीराची उन्नती कशी करायची किंवा सांपत्तिक उन्नती कशी करायची याच्याबद्दल भगवंतांनी वर्णन केलेलं नाहीये. याचं कारण का? हे सगळं जे आहे जरी तुम्हाला प्राप्त झालं तरी काय होणार आहे? जन्म मृत्यू जरा व्याधी त्या तुमच्या समस्या आहेत. आणि त्या दूर करायचा तुम्ही प्रयत्न केला तर बाकी सगळ्या समस्या आपोआप नष्ट होतील. आणि जरी तुम्हाला काही थोडं प्राप्त झालं भगवान सांगतायत की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम दुःख या जगामध्ये सगळीकडे तुम्हाला दुःख दिसेल. लोक तुम्ही पेपर उघडा किंवा टीव्ही लावा काय तुम्हाला दिसतं, एवढे मेले एवढे जण आजारी आहेत, हे सगळं तुम्हाला कळून येतं. त्यानंतर जरी सुख असेल, भगवान सांगतात की अनित्यम, या जगामध्ये नित्य काहीही नाहीये. तुम्ही पाहता सगळं अनित्य या जगामध्ये, अनित्यम, पण तुम्ही नित्य आत्मा. असुखम, या जगामध्ये कुठेही सुख नाही. दुःखालयम, दुःखाचा पर्वत आहे या जगामध्ये. अशाश्वतम, जरी थोडस सुख एखादा असेल 2 मिनिटांसाठी तरी अशाश्वतम, त्याचीही काही गॅरंटी नाहीये. आणि म्हणून भगवान हे आपल्याला सत्य सांगतायत. आणि हे सत्य जो सांगतो आहे भगवान श्रीकृष्ण, त्या परंपरेमध्ये जी व्यक्ती, तेही आपल्याला हेच सांगते की तुम्ही शरीर नाही आत्मा आहे. तर आता तुम्ही शरीर नाही आत्माला, आत्मा नाही आत्मा आहे हे सांगणारे भरपूर लोक आहेत, परंतु ते पुढचं मात्र सांगत नाही तुम्ही शरीर नाही आत्मा आहे, परंतु मी सांगेल ते ऐका. परंतु भगवान आपल्याला सांगतायत ते ऐकलं पाहिजे. आपण भगवंताकडनं जाणून घेतो की मी शरीर नाही आत्मा आहे, आणि नंतर मग आत्मा असा आहे आत्मा तसा आहे त्याच्यावरती आपण तर्क करतो. तर जिथनं तुम्हाला कळते तुम्ही शरीर नाही आत्मा आहे, तिथनंच आत्म्याचं कर्तव्य काय आहे, आत्म्याचा स्वभाव काय आहे, हे सगळं तुम्ही जाणून घ्या. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्याकडनं जाणून घ्या. आणि या जगामध्ये दुसरी कुठलीही व्यक्ती नाही की ज्यांनी आपल्याला सांगितलं की ते शरीर नाही आत्मा आहे. आणि म्हणून ज्या व्यक्तीकडनं आपण आत्मा नाही हे जाणून, शरीर नाही आत्मा आहे हे जाणून घेतो, त्याच व्यक्तीकडनं आत्मा कोण आहे, आत्मा जर सच्चिदानंद आहे तर त्याला ही जन्मृत्यू जराव्याधीची अवस्था का प्राप्त झालेली आहे, त्याला या जगामध्ये दुःख का भोगावे लागतात, याचंही ज्ञान त्या भगवंताकडनंच घ्या. आणि म्हणून आपण हे सांगतो की जशी आहे तशी भगवद्गीता आपण स्वीकार केली तर आपल्याला सगळं अज्ञान नष्ट होईल. आणि त्याचसाठी भगवंत इथे येत आहेत आणि ते हे ज्ञान देत आहेत. आणि परंपरेतून हे ज्ञानाचा प्रचार हा होतोय. याचं कारण का, ही भगवंताची इच्छा आहे. कारण आपण सगळे भगवंताला विसर गेलो आहोत, त्या भगवंताची आठवण करून देणं, याच्यासाठी स्वतः भगवंत येतात आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत गुरु, तेही हेच सेवा करतायत की त्याला कृष्णाची विस्मरण झालेलं आहे आणि त्याची आठवण करून देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष गुरुचं काय कर्तव्य आहे की जे कृष्ण सांगतोय जसं आहे तसं सांगणं. आणि कृष्ण आपण पाहतो की मी कोण आहे हेही आपण कृष्णाकडनं समजून घेतलं. तर कृष्ण हा सच्चिदानंद आहे. तर आपल्याला हे असत अचित आणि दुःखी असं शरीर आता का प्राप्त झालेलं आहे, कारण आपण भगवंताला विसरलेलो आहोत. आणि त्यासाठी भगवान सांगतात की जरी आपण भगवंताचे अंश आहोत तरी आता आपण जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखामध्ये आहोत. त्याचं कारण का, अमैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन, आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. कसे सनातन? तर मनसस्थानी इंद्रियाणी, मन आणि इंद्रिय, या इंद्रियाच्या संगतीला किंवा त्यांच्या त्याला शरण जाऊन प्रकृती स्थानी कर्षती, या प्रकृतीमध्ये कर्षती म्हणजे आपण दुःख भोगतो. तर भगवंतांनी आपल्याला ही प्रकृती का ठेवलेली आहे, कशासाठी या प्रकृतीमध्ये दुःखामध्ये आपल्याला भगवंतांनी ठेवलेलं आहे? तर आपण भगवंताचे सनातन अंश आहोत, पण आपण एवढं दुःख का भोगतो आहोत, आपल्याला हे सगळे दुःख का येत आहेत, याचं उत्तर आपण उद्या प्रवचनामध्ये प्रकृती या शीर्षकाखाली याचा अभ्यास करू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहेत? मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणाचे प्रश्न नाही ते आश्चर्य आहे. आमचे गुरु महाराज मला सांगतात कायम की 2 प्रकारचे लोक प्रश्न विचारत नाहीत, तर तुम्ही कुठल्या प्रकारचे ते मला माहिती नाही. एक ज्याला सगळं कळालं तो कधी प्रश्न विचारत नाही, आणि ज्याला काही कळालं नाही तोही प्रश्न विचारत नाही. तर तुम्ही कुठल्या सगळं कळणारे का काही नाही कळालेले? ऐकू येत कोणाला समजत नाही हात वर करा. सगळ्यांना समजायला लागलं. उद्यापासून आपलं प्रवचन थोडं 15-20 मिनिट जास्त होईल, कारण आता विषय थोडे मोठे आहेत. तर बरोबर 6:30 येण्याचा प्रयत्न करा. आज कदाचित कोणाकोणा संभ्रम निर्माण झाला असेल की पाऊस आला, कदाचित प्रवचन नसेल, महाराज सुट्टी घेतील, नाहीतर तब्येत बरी नाही आहे, तर कारण मिळेल. परंतु कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे. थोडा हा सुंदर आपल्याला जागा मिळाली तर उद्या 7 दिवस प्रवचन चालू राहील. आपण 6:30 बरोबर याचा प्रयत्न करा. आणि असं समजू नका की पहिलं जे कीर्तन असतं हे महत्वाचं नाहीये. महाराज 7:45 येतात, आपण 7:30 जाऊ, 15 मिनिटं पहिलं पूर्वीचं बोलतात. तर असं विचार करू नका. 15 मिनिटं जसं आपल्याला कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर तयारी करावी लागते, तरी भगवद्गीता समजण्यासाठी आपलं मन शुद्ध व्हावं लागतं. आणि आपण ते घरचे विचार सगळे घेऊन इथे येता कामा नये, म्हणून 15 मिनिटं पहिलं जे कीर्तन आहे हेही महत्वाचं आहे. त्यासाठी आपली भावना शुद्ध करण्यासाठी आपण पहिलं 15 मिनिटं कीर्तन करतो. प्रासंगण हे कीर्तन आहे, काय महत्वाचं नाहीये. त्या कीर्तनामध्ये तुम्ही सगळेजण भाग घ्या, त्यानंतर प्रवचन तुम्हाला जास्त लवकर कळेल. हरे कृष्ण.
आणि ती कृती जे निर्माण करतो ते आपण पाहतो स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये आपण आपल्याला पाहतो तो प्रकाश आहे शरीरामध्ये असणारा, तो संचलन कसा करतो आणि त्याचे कसं काय आणि एकच आणि कसं कसं काय
जी अवस्था सांगितली आहे त्याला स्वप्नावस्था असं म्हणलेलं आहे. जसं एक गोष्ट म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मा हा तरी झोपत नाही, शरीर झोपतं, आत्मा झोपत नाही. नाही कच्ची क्षणमपी जातू तिष्ठंत कर्म करत. आपण कर्म या शीर्षकाखाली याचा अभ्यास करू की आत्मा कसा झोपत नाही. पण थोडंसं उत्तर म्हणजे आत्मा कधीही झोपत नाही, आत्मा हा नित्य आहे. हे शरीर झोपतं. आणि कुठलं शरीर झोपतं? मन बुद्धी आणि अहंकार हे शरीर झोपत नाही. तुमचं हे शरीर थकत म्हणून झोपत. तर त्यासाठी हे शरीर झोपे गेल्यानंतर तुमचं मन जे आहे हे चालूच आहे. आणि दोन प्रकारची स्वप्नावस्था सांगितली आहे, एक जागृती स्वप्नावस्था आणि दुसरी सुषुप्ती स्वप्नावस्था. तर ही जागृती स्वप्नावस्था आहे की मी स्वतःला हे शरीर समजतो, ही माझी पत्नी, हे माझे पुत्र. परंतु हे स्वप्न मृत्यूच्या वेळेला संपतं आणि त्यावेळेला आपण जागा होतो. मी हे कोणी नाहीये, मी भगवंताचा अंश आहे. दुसरं स्वप्न जे रात्री जे आपल्याला पडतं की मी राजा आहे, डोक्यावर माझ्या सोन्याचं मुकुट आहे आणि घोड्यावरती बसलेलो आहे आणि म्हणून टप 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 करत जातो आणि पलंगावर खाली पडतो आणि मग आपल्याला कळतं अरे मी राजा नाही आहे. तर ही सुसुप्ती अवस्था म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न. जसं आपण सिनेमामध्ये बघितलं असणार की काय काय वेळेला पाठीमागचा सीन दाखवतो, त्याला काय म्हणतात? फ्लॅशबॅक. कारण मी सिनेमा सोडून 15 वर्ष झाली. फ्लॅशबॅक मध्ये फ्लॅशबॅक दाखवतात, त्या फ्लॅशबॅक मध्ये आणखी फ्लॅशबॅक दाखवतात, त्या फ्लॅशबॅक मध्ये आणखी फ्लॅशबॅक दाखवतात. परंतु ओरिजिनल हिरो तुम्हाला तिथेच असतो झोपलेला. तर त्याप्रमाणे ओरिजिनल हिरो तुम्ही आत्मा आहात. आणि ह्या सगळ्या स्वप्नावस्था आहेत. हे कधी कधी आपल्या स्वप्नामध्ये येतं की मी राजा आहे. कुठल्या तरी जन्मामध्ये तुम्ही राजा असता नाही असं नाही, म्हणून तर ते येतं. कधी कधी वाघ आपल्या गळ्यावरती बसलेला आहे आणि धडधडून घाम तुटतो. हा, पण ते अनुभव घेतात तुम्ही. तर ते कसं म्हणणार, अनुभव आहे तो. आणि हे कुठे? हे मनामध्ये सगळं तुमच्या ठेवलेलं आहे. आणि हे मन जे आहे याच्यामुळे स्वप्न पडतात. आपण मराठीमध्ये म्हण आहे, मनी वसे ते स्वप्न दिसे. ते मनामध्ये आहे सगळं, स्वप्नामध्ये. तर त्यासाठी तुम्ही पहा, रात्री काही काही लोक असतात जे आहेत, उदाहरणार्थ जे शिंगाणे रेल्वे स्टेशनवरती विकणारे, तर रात्री पण त्यांचं शिंगाणे चालूच असतं. तर आपला विसरत नाहीत. तर का? हे त्यांचं मन आणि बुद्धी जी आहे, अहंकार, हे शरीर चालूच आहे. ते शरीर थकलेलं आहे शिंगाणे विकून, परंतु मन आणि बुद्धी हे चालूच राहतं. तर त्यासाठी ही सुसुप्ती अवस्था. म्हणून त्याच्याही पलीकडे स्वप्न जे हे मनामुळे पडतात. आणि म्हणून आता जी स्वप्न आपल्याला पडलेलं आहे, ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की आपल्याला मी समजतोय, मी काहीतरी समजतोय स्वप्नामध्ये, आपण काहीतरी समजतो राजा शिंगाणेवाला काहीतरी समजतो आणि त्याप्रमाणे आपण वागतो. त्याचप्रमाणे हे जे आता स्वप्न पडलेलं आहे ह्याच्यामध्ये मी समजतो की मी पुरुष आहे, ती माझी पत्नी स्त्री आहे, त्यानंतर हे सगळं घर माझं आहे. ही पण एक स्वप्नावस्था आहे. आणि या स्वप्नाचा भंग कधी पावतो? ज्यावेळेला जाग येते त्यावेळेला. आणि म्हणून साधूचं कर्तव्य की तुम्हाला स्वप्नात न जागवणं. आणि ते काम कोण करताय? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करतायत तुम्हाला स्वप्नातनं जागवायला. कारण हे किती वर्ष आपण स्वप्न पाहतो आहोत. आणि म्हणून मनुष्य जन्मामध्ये ह्या स्वप्नातनं जाग झालं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. स्वप्नामध्ये अनेकत्व कसं भासतो याचं कारण आपण अनेक भ्रम म्हणून आता तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये सगळं पाहतात? जागृत अवस्था. तर त्याचप्रमाणे तुम्ही जागृत आहात का? जागृत आहात का तुम्ही? तुमची मुलं खरंच तुमची मुलं आहेत? तुमची पत्नी खरीच तुमची पत्नी आहे? तुमचं घर खरंच तुमचं आहे? करेक्ट. तर त्याचप्रमाणे आता काय निर्माण करत आहे ते भ्रम. भ्रमामुळे ही प्रकृती आपण प्रकृती भगवंताने निर्माण केलेली आहे आणि भ्रमामुळे आपण हे सगळं समजतो. तर वस्तू तीच आहे की वस्तू कुठे जात नाही. आपण भ्रमामुळे विचार बदलतो आणि आपल्याला वाटतं हे माझं आहे. भ्रम सगळीकडे भ्रम आहे. तसं सूर्य एके ठिकाणीच आहे, बरोबर आहे? आता तुम्ही पाहू शकता का? याचा अर्थ तो नाही असा आहे का? नाही. त्याप्रमाणे आता काय आहे? अंधकार आहे. तसं तुमचा अंधकार आहे. आता तुम्ही भगवंताने दिलेल्या प्रकाशामध्ये ज्यावेळेला येता त्यावेळी तुम्हाला काय आहे ते सत्य कळायला लागतं. आणि आता तुम्ही अंधकारामध्ये आहात कारण तुमची अंधकारात राहण्याची इच्छा आहे आणि म्हणून भगवंताने स्वतः भ्रम निर्माण केलेला आहे. आपण उद्या प्रकृतीमध्ये पाहू हे कसं आहे की भ्रम. जसं आपण पाहतो इलेक्ट्रिकची वायर आहे, इलेक्ट्रिकचा दोन प्रकारे आपण उपयोग करू शकतो. इलेक्ट्रिक वायर जे आहे ह्याच्यातनं हीटर म्हणजे पाणी सुद्धा गरम करता येतं आणि फ्रीज म्हणजे कोल्ड सुद्धा थंड सुद्धा करता येतं. आता वायर थंड आहे का गरम आहे? इलेक्ट्रिसिटी थंड आहे का गरम आहे? इलेक्ट्रिसिटी ही प्रकृती आहे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला भगवंताची इच्छा विसरायची इच्छा असेल आणि तुमचं साम्राज्य करायची इच्छा असेल तर भगवंत तुम्हाला ते देतात. भगवंताचा समजायची इच्छा असेल तर ते साम्राज्य तुम्हाला भगवंत देतात. म्हणून हा भ्रम आपण स्वतः निर्माण करतो. जनस्य मोहोर अहम ममेती. भगवान सांगतात की जनस्य मोहोर जन अहम मोह अज्ञान झालेलं आहे. अहम म्हणजे मी आहे आणि त्यामुळे मग माझ्या संबंधामध्ये ममेती हे माझं हे माझं ते माझं. पण तुम्हीच जे स्वतःला समजता तेच नाही आहे. तुम्ही म्हणजे शरीर नाही आहे. पण आता तुम्ही समजता की नाही हे सगळं मी आहे माझं आहे माझं आहे हे कोण समजत आहे? म्हणजे शरीर समजत नाही आहे, तुम्हीच समजतात आत्मा या स्वरूपात. आणि म्हणून स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तुम्ही आत्माच आहात आणि आताही तुम्ही आत्माच आहात. परंतु आता तुमची लेवल शरीरापर्यंत आहे म्हणून तुम्ही शरीराशी संबंधित पाहता. तुमचं बदललेलं नाही, आत्मा हा आत्माच आहे. आणि भ्रम त्याला निर्माण होतो कारण प्रकृती भगवंत त्याची त्याला निर्माण करत आहेत. ठीक आहे. जय कृष्ण. म्हणून भगवंत भगवतीने सांगतात की जन्म कर्म शमे दिव्यम. भगवंताचा जन्म आणि त्याचं कर्म दिव्य आहे. भगवंताला कधी म्हातारा पण तुम्ही बघितलं? राम म्हातारा झालेला कधी तुम्ही बघितलं? कृष्ण म्हातारा झालेला कधी तुम्ही बघितलंय? कधी रामाला कुणी औषध आणून दिलेलं? कधी कृष्णाला हॉस्पिटलमध्ये फ्रॅक्चर घालून पडलेलं? नाही. तर त्याची जी दुःख आहेत ती त्यांच्या भक्ताला सुख देण्यासाठी असतात आणि आपली दुःख जी आहेत ते आपल्याला दुःखामध्ये टाकणारी असतात. म्हणून भगवंताचं स्वतः का भगवंत सांगतायत आणि म्हणून तर आपण भगवंताला समजत नाही याचं कारण का? ठीक आहे, राम आणि कृष्णाला पण दुःख आली, आम्हाला कशी दुःख सुटणार? म्हणून आपण राम आणि कृष्णाला समजू शकत नाही. तर म्हणून भगवान सांगतात की माझ्यामध्ये फरक तुमच्यामध्ये फरक काय आहे? जन्म कर्मचमे दिव्यम एवं यो वेसी तत्वतः तत्वादेहम पुनर्जन्म नेति मामेति सो अर्जुन. हे अर्जुन, माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे. रामाचा आणि सीतेचा जो वियोग झाला हा आजकालच्या अमिताभ बच्चन जयबहादुरीचा वियोग नव्हता. हा वियोग जो आहे हा आध्यात्मिक आहे. सीता ही भगवंताची प्रकृती आहे आणि म्हणून भगवंत आणि भगवंताची शक्ती कधी वियोग होत नाही. तर त्यासाठी सीता ज्यावेळी जाते तरीही सीता त्यांच्याकडे आहे. परंतु भगवान त्या वियोगामध्ये त्यांचं प्रेम वाढतं आणि म्हणून सीतेचं प्रेम वाढवण्यासाठी भगवान सीतेपासून वियोग होतात. तरी सीता त्यांच्याकडे आहेत. पण त्यांचा वियोग हा आजकालचा वियोग नाही आहे. पण आपला वियोग आणि त्यांच्या वियोगामध्ये फरक आहे की ते दिव्य आहे आणि आपलं हे लफडं आहे. तर त्यासाठी आपण समजतो अरे त्याला कृष्ण पण देव झाला, कृष्णाला पण देव झाला, मला पण देव झाला, म्हणजे मी पण कृष्णच आहे. कृष्ण आठ पोरींच्या बरोबर नाचतो, मी पण नाचलो तर काय होईल, एड्स होतो. आपण सगळं कृष्ण करतो ते करायला बघतो आणि एवढं पण म्हणतो की हा कृष्ण करतो, मग मी केलं तर काय बिघडेल. कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलं, आपण पळवून आणतो पाठीमागं येतो हंटर घेऊन. तसं कृष्णामध्ये ताकद आहे रुक्माला आणि त्याच्या सगळ्यांचा वध करण्याची, आपल्यामध्ये ती नाहीये. म्हणून आपण म्हणजे कृष्णने आणि कृष्ण ही साधारण व्यक्ती नाहीये. आणि ते सगळे त्याचे वियोग किंवा जी दुःख त्याला झालेले दिसतात, ती सगळी ज्यावेळेला आपण त्याच्यावरती प्रेम करतो त्यावेळेला आपल्याला कळायला येतं की कशी त्याची दुःख आहेत. ही दुःख ट्रान्सेंडेंटल म्हणा, याला दिव्य आहेत. सत्व रज आणि तम या तीन गुणांमध्ये ती नाहीये. आणि म्हणून कृष्ण आणि रामाची जी दुःख किंवा वियोग हे वरवर जे दिसत आहे ते आध्यात्मिक आहे, आणि आपलं जे आहे हे आसक्ती मध्ये आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की भगवंत स्वतः सांगतात जन्म कर्म तुम्ही दिव्यम, आपलं दिव्य नाहीये, आपलं गुणाच्या अधीन. आणि एम व्यवस्थित तत्वता, त्याला भगवान काय सांगतात की तत्वादेह पुनर्जन्म, जो मला पूर्णपणे जाणतो त्याला कधी या जगामध्ये पुन्हा यावं लागत नाही. आणि आपण जाणत नाहीये कृष्ण राधा किंवा सीता राम नारायण लक्ष्मी यांचं जाणत नाहीये, म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो. तर त्यक्त्वादेह पुनर्जन्म, त्याला पुनर्जन्म कधी घ्यावा लागणार नाही, जो कृष्णाला जसा आहे तसा समजतो. ठीक आहे, हरे कृष्ण. कारण आपण भूत आहोत, आपण सगळेजण भूतच आहोत. भगवंत आपल्याला भूतच म्हणतात. आता भूत कोणाला म्हणतात की ज्याच्या इच्छा शिल्लक आहे तो भूत. आता आमच्यापैकी किती जण इच्छा करत नाहीये, सगळ्या जणांची इच्छा शिल्लक आहे आणि म्हणून आपण सगळेजण भूतच आहोत आणि म्हणून आपल्याला सगळीकडे भूतच दिसतात. तर भगवंताची आठवण का होत नाही, याचं कारण भूताला कधी वाटत नाही की मी दुःखामध्ये आहे, त्याला मी ते सुखामध्येच राहतो. आपणही त्याच दुःखामध्ये सुखामध्ये असं आपल्याला वाटतं. आणि जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मी दुःखामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला भगवंताची आठवण होणार नाही. आणि म्हणून भगवंता विद्येमध्ये भगवान तुम्हाला सांगले तुमचं दुःख काय आहे. आता तुम्ही वाटल तुम्ही पलंगावरती झोपला डल्लात त्या गादीवर, जन्म मृत्यू जरा व्याधी हे तुमचं आहे, हे खरं दुःख आहे. आणि म्हणून तो जागृत करायला येतो स्वप्नावस्थेमधनं. आणि मग आपल्याला सांगणार अरे हो कशासाठी मी आपण दुःख भोगतोय, परमेश्वराला त्या भगवान श्रीकृष्णाला विसरलो म्हणून आपल्याला दुःख येत आहे. जोपर्यंत तुम्ही भूतासारखी इच्छा करत राहाल तोपर्यंत तुम्हाला परमात्मा भगवान कधीच कळणार नाही, भूतच सगळीकडे दिसतील. आणि हे भूत म्हणजे तरी काय आहे की तुमचं ज्या वेळेला शरीराचा नाश होतो म्हणजे भौतिक शरीर पृथ्वी आत तेज वायू आणि आकाश, परंतु मन बुद्धी आणि अहंकार हे शरीर शिल्लक राहतं. आणि हे शरीर जे आहे त्याला कधी कधी दुसरं शरीर प्राप्त होत नाही म्हणजे भौतिक, त्यावेळेला ते दुसऱ्या शरीराचा आधार घेतं आणि ते भूत. आता काही लोक म्हणजे आम्हाला भूत दाखवा, दाखवणार कसं, ह्याचं कारण कुणाचं मन कुणाची बुद्धी कुणाचा अहंकार आपण बघू शकतो का, नाही बघू शकत. आणि म्हणून भूत जे आहे हे सूक्ष्म शरीर आहे. तीन प्रकारचे शरीर आहेत, सच्चिदानंद, दुसरं सूक्ष्म शरीर मन बुद्धी आणि अहंकार, आणि तिसरं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ह्याचं जड शरीर. तर मृत्यूच्या वेळेला काही काही जणांचा मृत्यू अकाली होतो आणि अशा ज्या अकाली व्यक्तीचा समजा तुमचा मृत्यू 100 श्वास असेल तर 80 व्या श्वासाला तुमचा मृत्यू झाला, उरलेले 20 श्वास तुम्ही दुसऱ्या शरीरासहित त्या भूत योनीमध्ये राहता. आणि मग तुम्ही नुसतं काही करू शकत नाही म्हणून दुसऱ्या शरीराचा आधार घेता. आणि जितके घाणाडे लोक ते त्या शरीराचा भूत आधार घेतात. भूत चांगल्या माणसाकडे स्वच्छ माणसाकडे कधी जात नाही, भगवंताच्या भक्ताकडे का जात नाही, कारण त्यांचं मन स्वच्छ आहे. बाकी सगळ्यांना का पकडतं, त्यांचं शरीरही घाण आहे आणि मनही घाण आहे आणि म्हणून त्या लोकांना भूत पकडतं. पण शास्त्रांनी सांगितलं की कलियुगामध्ये सगळे भूतच आहेत, कारण सगळ्यांचे विचार घाण, शरीर घाण आणि सगळेजण भूतासारखेच वागतात. केस, त्यांचे व्यवहार हे कशासारखे आहेत. तर कलियुगामध्ये भूत पाहायला जायची आवश्यकता नाही, भूत दाखवा म्हटल्यानंतर आम्ही सगळी दाखवतो. जगामध्ये जे काही बघता ते सगळे भूतच आहेत. चांगला प्रश्न विचारला, असे प्रश्न विचारा. तर हा आत्मा पुरुषम प्रकृतीस्थोही भुंते प्रकृती ज्ञान गुणा, भगवान सांगतात की हा आत्मा ज्याला ह्या शरीराला मी समजतो आणि मी हे शरीर आहे असं ज्यावेळेला समजतो म्हणून शरीराला झालेल्या वेदना त्याला होतात. जसं तुम्ही कार चालवतात आणि कार मध्ये ड्रायव्हर आणि कार वेगळा आहे. ड्रायव्हर हा महत्वाचा आहे कारपेक्षा. कार चालते कशामुळे? तर ड्रायव्हरमुळे. पण ज्या वेळेला कारला ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला ड्रायव्हरला पण धक्का लागतो, बरोबर आहे? तर त्याचप्रमाणे त्या शरीराला काहीतरी होतं त्यावेळेला आत्म्याला दुःख होतं. त्याचं कारण त्याला त्याचं ज्ञान नाही की अरे हे मी शरीर नाहीये. आणि म्हणून भगवान सांगतात की मात्रा स्पर्शस्तु कौंतेय. मात्रा म्हणजे मॅटर इंग्रजीमध्ये. शीतोष्ण सुख दुःखदा. शीत उष्ण सुख दुःख आगमा पाहिजे नित्य. हे एक जाते आणि जात जाते. तम तिथेक्षा तू भारता ते सहन कर. म्हणून भगवद्गीतेमध्ये कुठेही तुम्हाला सांगत नाहीत की माझ्याकडे या, तुमचा रोग बरा करतो. कारण रोग होणारच आहे, नाही भगवंताकडे गेलात तरी. त्यानंतर माझ्याकडे या, तुम्हाला मी सुखसमृद्धी देतो. भगवान सांगत नाही जे काही तुम्हाला शरीरात त्रास होत आहे ते सहन कर. आणि तुम्ही कुठेही जरी जा ते तुम्हाला सहन करावेच लागतील. भगवान खोटं बोलत नाही. सांगा की सहन कर. तम तिथेक्षा तू भारता सहन कर. याचं कारण का? अविनाशी तू तद्विधी येणं स्वर्मिदम ततम. हे अविनाशी जो आहे हा आत्मा तू आहे. हे शरीर नाही, या शरीराला सगळे परिणाम होत आहेत. आणि म्हणून आपण पाहतो हे सूक्ष्मता आपण पाहिली की कसे 10 पट सूक्ष्म आहे. तर ह्यातल्या कितीतरी गोष्टी आपण हवा हवा जी आहे तुम्ही तलवारीने कापू शकता का? नाही कापू शकत. तर त्याचप्रमाणे हवा जर तलवारीने कापता येत नाही त्याच्यापेक्षा आत्मा सूक्ष्म हा कसा कापता येईल? म्हणून आत्मा हा अविनाशी आहे. त्याला जळत नाही. वेदना होतात त्या मी शरीर झाला जेवढा जितके म्हणून तुम्ही शरीराला असतात तितक्या तुम्हाला जास्त वेदना होतात. मृत्यूच्या वेळेला काय होतं, का दुःख होतं? की मी हे शरीर आहे आणि हे शरीरातनं भोगतोय मी आणि म्हणून आपल्याला हे सोडायची इच्छा होत नाही. आणि म्हणून हे एक संघर्ष चाललेला आहे शरीरामध्ये आणि तुमच्यामध्ये. त्या वेदनेमुळे शरीराला दुःख होतं, आत्म्याला नाही होत. आत्मा पुरुषम प्रकृती भोगते प्रकृती जाणवान भोगण्याची इच्छा करतो. जोपर्यंत ही भोगण्याची इच्छा जात नाही तोपर्यंत ही आसक्ती जात नाही तोपर्यंत तुम्हाला दुःख हे येणारच. कारण हे दुःख शरीराला आहे. म्हणून तर आपण ह्या मनुष्य जीवनामध्ये हे जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मी शरीर नाही आत्मा आहे. आणि कसं जाणणार त्यासाठी भगवंत स्वतः आपल्याला मार्ग सांगताय. हा दुसरा कोणाला कळणार नाही. आणि म्हणून तर आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो. ह्या भगवद्गीतेचा उद्देशच तो आहे की हे स्वरूप जे आहे आपलं ओळख नाही. तुमच्या दुःखाला तुम्हीच कारणीभूत आहात, भगवंत नाही. आणि त्या स्थितीवरती गेल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आता तुम्ही मला सांगा की महाराज तुम्ही एवढं चांगलं बोलता शरीर नाही आत्मा आहे तर मी तुम्हाला मारलं तर तुम्ही पळाल की नाही? हा तुमच्या शरीरातनं रक्त येईल की नाही? येईल. त्या अवस्थेला आपण जोपर्यंत जात नाही तर पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा. मी पाण्यामध्ये कसं झोप घ्यायचं हे तुम्हाला कळायचं असेल तर मासा त्याचं शरीर तुम्हाला प्राप्त करावं लागेल. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे आत्मा कसा अविनाशी आहे, कसा हा अग्नीने जाळला जात नाही, आपण त्या अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला ते कळेल. आता आपण शारीरिक अवस्थामध्ये आहोत. अग्नी सुख दुःख मान अपमान या सगळ्या जगातल्या अनर्थामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. तर ती अवस्था ज्यावेळेला आपण त्या अवस्थेमध्ये जाऊ आणि ह्या अवस्थेमध्ये आपण जाऊ शकतो किंवा ज्यावेळेला भगवान सांगतायत तो मार्ग आपण स्वीकारला तर. आणि तोच हा भगवद्गीता अभ्यासाचा उद्देश आहे की भगवंत आपल्याला कुठला मार्ग सांगतायत की ह्या आत्मसाक्षात्कार म्हणजे मी आत्मा आहे हे ओळखण्यासाठी, मी भगवंताचा दास आहे हे समजण्यासाठी. ती अवस्था कधी प्राप्त होईल? जर आपण ज्या भगवंताकडनं ऐकतो की मी आत्मा आहे, जी व्यक्ती आपल्याला सांगते की हा आत्मा अविनाशी आहे, कधीही न जळणार आहे, कधीही न ओला होणार आहे, कधीही न चुकणार आहे, ही सगळी त्याची विकार जे आहेत हे आपल्याला कधी कळतील? ज्यावेळेला आपण त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर. आणि म्हणून त्याला ब्रह्मभूत अवस्था म्हटलेलं आहे. आत्मा मी कोण आहे हे ओळखण्याची अवस्था जी आहे भगवंत जे सांगतात त्या मार्गाने गेल्यावर आपल्याला कळेल. आता आपण किती तर्क केला तरी आपण ते अनुभवू शकणार नाही. जसं साखर गोड आहे ते खाल्ल्यावरती कळेल, त्याप्रमाणे भगवंत जे काही सांगतायत की तुम्ही आत्मा आहे तर त्या स्थितीवरती तुम्ही वागाल त्यावेळी तुम्हाला कळायला लागेल. शेवटचा प्रश्न.
आपण
सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण कसं करू? व्हेरी गुड. पण आपण पहिला समजून घेतलं पाहिजे की नियंत्रण कोण आहे, मग आपण नियंत्रण करू शकू. आणि त्यासाठी भगवान सांगतायत की ही जी इंद्रिय आहेत, इंद्रिय आणि प्रमातीनी हरंती प्रतिभम म्हण, ही इंद्रिय इतकी प्रबळ आहेत की बुद्धिवंताचं मन ही ते हरण करू शकतात. आणि त्यासाठी आपण शेवटच्या दिवशी पाहू की हे इंद्रियावरती विजय कसा प्राप्त करायचा. आणि थोडक्यामध्ये भगवान जे सांगतायत की तानी सर्वांनी संयम्य युक्त आसीत मत्परा वश्ये ही असते इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हा सकित चित्तप्रज्ञ व्यक्ती कोण आहे? ताणि सर्वाणि संयम्य, आपली सर्व इंद्रिय त्यांनी नियंत्रणामध्ये ठेवलेली आहेत. आणि कधी ठेवू शकतो? युक्त आसित मत्परा, माझ्या सेवेमध्ये लाव. भगवान सांगेल मत्परा, मला माझ्या सेवेमध्ये ही सगळी इंद्रिय लाव, मग तो चित्तप्रज्ञ होऊ शकतो, इतर वेळेला नाही. कारण वसेही असते इंद्रिय आणि तस्य प्रज्ञा, अशा प्रकारे जो इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवतो हा चित्तप्रज्ञ व्यक्ती आहे. म्हणजे ज्याची सगळी इंद्रिय ही भगवंताच्या सेवेमध्ये लावलेली आहेत. म्हणून आपण शेवटच्या दिवशी अभ्यास करू, आपली सगळी इंद्रिय ही भगवंताच्या सेवेमध्ये कशी लागतील, आणि मग तो चित्तप्रज्ञ व्यक्ती. हरे कृष्णा.